आमचा सी डी ई नंबर लिहून घ्या, 1800833 2231. आमचा सी डी ई नंबर लिहून घ्या, 1800833 2231.
हे ॲडव्हेंटिस्ट वर्ल्ड रेडिओ, नमस्कार श्रोते हो, श्रोते हो जीवन ज्योती या कार्यक्रमात आपला हार्दिक स्वागत. कार्यक्रमाविषयीचे प्रेम जे आपण पत्राद्वारे SMS द्वारे कळविता, त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत.
श्रोते हो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत सुमधुर गीत, बाळ मित्रांसाठी गोष्ट आणि पवित्र शास्त्रावर आधारित संदेश.
आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया या सुमधुर गीताने. या सुमधुर गीतानंतर ऐकवत आहोत एक गोष्ट.
श्रोते हो, आपण ऐकत आहात आमचा जीवन ज्योती हा कार्यक्रम.
पवित्र शास्त्रावर आधारित आजचे प्रवचन.
श्रोते हो, मी पास्टर सचिन गवई तुम्हा प्रत्येकांच्या आजच्या आध्यात्मिक सभेमध्ये मनपूर्वक स्वागत करीत आहे. श्रोते हो, आम्ही जीवनात जगत असताना एकमेकांच्या विषयीची आपुलकी, एकमेकांविषयीचे प्रेम हे जाहीर करतो. ते अशासाठी की आमचा एकमेकांशी जिव्हाळ्याचा संबंध असतो. नाती जपण्यासाठी आम्ही एकमेकांवरती आपलं प्रेम प्रकट आणि व्यक्त करत असतो. ते अशासाठी की आम्हाला एकमेकांची गरज असते, एकमेकांचा सहवास हवा असतो, एकमेकांविषयीची काळजी हवी असते. हे तर झालं जगी गोष्टींच्या विषयी, परंतु आध्यात्मिक गोष्टींविषयी काय? प्रभूने स्वतः म्हटलेलं आहे, या सर्वांहून अधिक प्रेम मोठं आहे. प्रेमाची व्याख्या ही साध्या सोप्या भाषामध्ये देखील करता येऊ शकते. आणि प्रेमाचं महत्त्व काय आहे? प्रेम हे कशासाठी केलेलं आहे? प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्यावरती प्रेम का केलेलं आहे आणि तो हे शब्द का बोलला आहे, या सर्वांचं निरासरण आज आपण करणार आहोत. म्हणूनच आजच्या संदेशासाठी जो शास्त्रभाग निवडलेला आहे तो मार्कृत शुभवर्तमानाचा 12:24 हे निवडलेलं आहे. आणि आजचा संदेश आहे, यातील सर्वात मोठे प्रेम आहे. चला तर श्रोते हो, आपण आपले पवित्र शास्त्र उघडूयात आणि आजच्या संदेशावरती मनन आणि चिंतन करूयात. या प्रकारच्या प्रेमाची व्याख्या प्रेषित पावलाने 1 करिंथमध्ये केलेली आहे. याचा 13:1-13 वाचा आणि टिप्पणी करा. प्रेमाच्या कल्पनेवर आपले विचार संपवताना पाऊल म्हणतो की जगात राहिलेल्या सर्वात गोष्टींपैकी प्रेम सर्वात श्रेष्ठ आहे. आज मी येशूचे साधे शब्द घेऊ इच्छितो आणि यापैकी सर्वात मोठे प्रेम आहे या विषयावर काही वेळ प्रचार करू इच्छितो. जसे मी करतो, कृपया लक्षात ठेवा की येशू आपले संपूर्ण जीवन आणि आपला संपूर्ण उद्देश या जगात अस्तित्वात आहे आणि या श्लोकांमध्ये त्याचा सारांश देतो. या विचारात आपण थोडा वेळ बघूयात. महान आज्ञांची वैशिष्ट्ये. सर्वोच्च आज्ञा. या वचनामध्ये येशू मनुष्याला सांगतो की या जगातील सर्व इतर गोष्टींपेक्षा देवावर प्रेम करण्याची जबाबदारी त्याच्यावर आहे आणि त्याने त्याच्या अस्तित्वातील प्रत्येक घटकांसह प्रभूवर प्रेम केले पाहिजे. ज्याला शेमा म्हणतात ते उद्धवत करून येशू सुरुवात करतो. अनुवाद याचा 6:4-5 हा उतारा प्रत्येक यहुदी दररोज त्यांच्या प्रार्थनेच्या वेळी वापर करत असत. ते करताना ते स्वतःला त्याची आठवण करून देतात की यहोवाशिवाय दुसरा कोणी देव नाही आणि ज्यापुढे, म्हणजे ज्या देवापुढे त्याच्या जीवनात प्रथम स्थान घेतलेली कोणतीही गोष्ट म्हणजे एक मूर्ती किंवा खोटा देव आहे. हे आजही सत्य आहे. जुन्या काळातील यहुद्यांप्रमाणे आपण निश्चित असले पाहिजेत की देव आपल्या जीवनात प्रथम स्थान व्यापतो. इतर प्रत्येक प्रेम किंवा निष्ठेच्या पुढे आहे. आपण प्रथम पाहतो ते प्रथम आहे, मग आपल्या जीवनासाठी त्याच्या आणि त्याच्या इच्छेच्या पुढे इतर गोष्टी ठेवतो. आपल्या कृती आपल्या शब्दापेक्षा मोठ्या बोलतात. येशूच्या या शब्दामध्ये आपण पाहू शकतो की आपण जीवनात सर्व गोष्टीपेक्षा प्रभू देवाला प्राधान्य देऊ इच्छितो. ज्या भागात आपण प्रभूवर परम अपरंपार प्रेम करायचे आहे ते लक्ष द्या. सर्वात महत्त्वाचा म्हणजे पहिला मुद्दा, आपले सर्व हृदय. कधी कधी हृदय हा शब्द आपल्या भावनांच्या आसमानाशी वापरला जातो, परंतु येथे तो हेतू नाही. येशू जे म्हणत आहे ते असे आहे की आपण ढोंगी न करता प्रभूवर प्रेम केले पाहिजेत. म्हणजेच काय? की आपण ढोंग न करता प्रभू येशूवर प्रेम केले पाहिजे. आपण खरे असले पाहिजे किंवा त्याच्यावर प्रेम असले पाहिजे. आणि केवळ असे म्हणू नये की आपण त्याच्यावर, म्हणजेच प्रभूवर प्रेम करतो आणि मग तो अस्तित्वात नसल्यासारखे जगतो. आपण आपल्या प्रेमात खरे असले पाहिजेत आणि ढोंगी बनू नये. माझ्या हृदयाला पार करात आणि त्याची कल्पना करात. दुसरा मुद्दा आहे, सर्व आत्म्यांचा आत्मा. म्हणजेच काय? की सर्व आमचा आत्मा. यात आपल्या भावनांशी कल्पना समाविष्ट असते. आपण एखाद्या प्रकारच्या कोरड्या जंतुनाशक प्रेमाने देवावर प्रेम करायचे नाही, तर आपल्यातील प्रेमात आपण भावनिक व्हायचे आहे. म्हणजेच देवावरील आपले प्रेम आपल्याला आपल्या सर्वात जवळच्या पातळीवर स्पर्श करता असले पाहिजे. आपण आपल्या सर्व भावनिक आत्म्याने परमेश्वरावर प्रेम केले पाहिजे. तिसरा मुद्दा आहे आपले सर्व मन, म्हणजेच आपण आपल्या जीवनात प्रभूसाठी बुद्धीचा समावेश केला पाहिजे. हे प्रेम निर्बुद्ध आणि रिकाम्या डोक्याचे नसते, परंतु आपण परमेश्वरावर प्रेम केले पाहिजेत. आपण याचा विचार केला पाहिजे, त्याचे चिंतन केले आहे. म्हणूनच परमेश्वर प्रेम करण्याचा जाणीवपूर्ण निर्णय घेतला आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर उपदेशक असे म्हणतात, म्हणून तुम्ही देवावर प्रेम करू नये, तर तो कोण आहे आणि त्याने तुमच्यासाठी काय केले आहे म्हणून तुम्ही त्याच्यावर प्रेम केले पाहिजेत. चौथा मुद्दा आहे आपले सर्व सामर्थ्य. याचा अर्थ असा होतो की परमेश्वरावरील आपले प्रेम केवळ शब्दात केले जाणारे नाही, तर आपल्या भौतिक शरीरातही अभिव्यक्ती दिसली पाहिजे. जर आपण परमेश्वरावर प्रेम केले तर शरीर देखील त्याचे आहे. आम्हाला आत्म्यापासून शारीरिक घटस्फोट घेण्याचा अधिकार नाही. येशूवर खरे प्रेम नेहमीच भौतिक मनुष्याद्वारे तसेच आध्यात्मिकद्वारे केले जाते. या सर्व गोष्टी एकत्र घेतल्यास हे स्पष्ट होते की आपल्याला देवावर परिपूर्ण प्रामाणिकपणाने अत्यंत उत्कंठतेने प्रबुद्ध प्रकारच्या सर्व व्यायामामुळे आणि आपल्या अस्तित्वाच्या संपूर्ण शक्तीने देवावर प्रेम करण्यास सांगत आहे. हा सर्वात महान आज्ञेचा आत्मा आहे. येशूचे खरे प्रेम जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रकट होते. तुम्ही त्याच्या लोकांवर त्याचे वचन, त्याचे घर, त्याचे कार्य, त्याचे जग, त्याच्या आज्ञा, त्याची उपासना इत्यादींवर प्रेम करता का? आणि म्हणूनच त्याने आम्हा प्रत्येकांना सांगून दिलेलं आहे की आम्ही जसजसे वाढत जातो तसतसं आपलं प्रेमसुद्धा वाढायला गेलं पाहिजेत. ते अशासाठी की आम्ही त्याचे आहोत. जोपर्यंत तो प्रभूला वैयक्तिकरित्या ओळखत नाही तोपर्यंत पुरुषांनी प्रभूवर योग्यरित्या प्रेम करणे अशक्य आहे. पहिले योहान याचा 4:19 हे आपल्यासाठी विपुलतेने स्पष्ट करते, तो होईपर्यंत त्याच्यावर प्रेम करण्याची आपल्या क्षमता नाही. प्रथम आपल्याला त्याच्याशी नाते जोडते, तारणानंतर परमेश्वरावर प्रेम करणे शक्य आहे. दुसरी आज्ञा त्याला दुय्यम म्हटले जाते, ते अशासाठी की जसे आपण आपल्यावरती तसे आपण आपल्या शेजाऱ्यावरती देखील प्रेम करावेत, ही त्याची इच्छा आहे. आणि म्हणूनच त्याने असल प्रेमाबद्दल बलिदान आहे, त्याच्यासाठी त्याने स्वतःचं उदाहरण दिलेलं आहे. या आज्ञेचे वैशिष्ट्य, जेव्हा येशूने प्रेम हा शब्द वापरला तो वापरण्यासाठी त्याने 4 ग्रीक शब्दांपैकी एक निवडून घेतला असता, स्ट्रॉंग, स्टेरॉस, इरॉस आणि फिलिओस किंवा अगापे वापरू शकला असतात. यापैकी एक इरॉस कामुक किंवा समानार्थी प्रेम होतं चा संदर्भ आम्हाला देते आणि स्टेरॉस गोष्टीच्या संदर्भाचा प्रेम देते. फिलिओ एखाद्याबद्दलच्या प्रेमाबद्दल बोलते. अगापे दुसरीकडे एखाद्या व्यक्तीसाठी कधी न संपणारे, कधी न बदलणारे, सर्व उपभोगणारे प्रेम संदर्भित करते. ही अशी भावना नाही की जी काही काळ बदलते किंवा नाहीशी होते. अगापे प्रेम करायचे आहे हे एक प्रकारचे प्रेम आहे ज्याने देव पापीवर प्रेम करतो. हे एक असल मनापासून सर्वसमावेशक प्रेम आहे जे परिस्थितीनुसार बदलू शकत नाही आणि होईल तर एक प्रेम आहे जे प्रेम असलेल्या वस्तूच्या मूल्याचा विचार न करता प्रेम करते. ही साधी आपुलकी किंवा एक भावनिक भावना आहे, इच्छेचा निर्णय आहे. प्रेमाचा हा प्रकार बघायला मिळतो तो प्रभू येशू ख्रिस्तामध्ये. आणि तो म्हणजेच काय की त्याने आमच्यावरती प्रेम केलेलं आहे. महान आज्ञांची पूर्तता, मत्तयकृत शुभवर्तमानाचा 22:40 येशूने सांगितले आहेत की सर्व आज्ञा या 2 टांगलेल्या आहेत. म्हणजेच जर मी प्रभूवर माझ्यावर प्रेम केले तर मी त्याच्या विरुद्ध पाप करणार नाही. जर मी माझ्या शेजाऱ्यावर माझ्यासारखे प्रेम केले तर मी त्याला नाराज करणार नाही. आम्ही या अभ्यासाचा म्हणजेच काय की आम्ही या अभ्यासाला प्रेमाचा नियम असे शीर्षक देऊ शकतो. जेव्हा आपले प्रेम जीवन योग्य असेल तेव्हा आपण प्रत्येकाशी देवापासून लाखापर्यंत आणि लाखापर्यंत आणि खोलपर्यंत त्याच्याशी जसे वागले पाहिजे तसे वागूत. तथापि जेव्हा प्रभूवर प्रेम करण्यात अडचण येते तेव्हा अशा गोष्टी केल्या जातील ज्या त्याला कमी वाटतात. आणि जेव्हा आपण देवाच्या ओळीवर बाहेर असतो तेव्हा इतरांना हानी पोहोचवणे खूप सोपे असते. तसेच मला असे म्हणण्याची परवानगी द्या की आपण आपल्या सहकारी पुरुषांमध्ये समस्या उद्भवतात तेव्हा ते सूचित होते की आपल्या प्रेमात जीवनात समस्या आहे. ते अशासाठी की आम्ही खरं प्रेम त्याच्यावरती करायला हवं आहे. जर आपण या महान आज्ञा पूर्ण करणार आहोत तर आपल्याला त्याची काही किंमत मोजावी लागेल याची जाणीव ठेवली पाहिजे. हे केले जाऊ शकते परंतु किंमत स्वस्त नाही. जर मी देवावर मनाने जीवाने शक्तीने प्रेम करणारा आहे तर याचा अर्थ असा होतो की मला माझ्यापेक्षा त्याच्या इच्छेला स्थान द्यावे लागेल. याचा अर्थ असा होतो की मला काही गोष्टी करायच्या असतील तर नाही म्हणावं लागेल. याचा अर्थ असा आहे की मला परमेश्वराची इच्छा शोधावी लागेल आणि ती माझ्या जीवनात सर्वोच्च बनवावी लागेल. याचा अर्थ असा असू शकतो की मी इतर जाऊ शकतील अशा ठिकाणी जाऊ शकत नाही. इतर काय पाहतात ते मी पाहू शकतो. त्यांना जे आवडते ते मी आनंद घेऊ शकत नाही. मी फक्त एवढेच म्हणत आहे की तुम्हाला हवे ते काहीही असू शकते. तुम्ही एकतर स्वतःला आणि शरीराला संतुष्ट करण्यासाठी जगू शकता किंवा परमेश्वराला संतुष्ट करण्यासाठी तुम्ही स्वतःला झोकून देऊ शकता. निवड तुमची आहे. असे समजू नका की देवाची सेवा केल्याने मजा येत नाही. परंतु देवाचे नियम आहेत आणि तो अपेक्षा करतो की त्याच्या मुलांनी त्याचे पालन करावेत, त्यांच्या जीवनात त्याचे पालन करावेत. तुमच्यातील सर्व गोष्टींसह त्याच्यावर प्रेम करणे महाग असू शकते परंतु ते आहे म्हणून आम्ही वाचतो. मी स्वतःवर जसे प्रेम करतो तसे माझ्या शेजारवर प्रेम केले तर ते मला महागात पडेल. मला काही करावायचं असेल तर मी ते करू शकत नाही. मी कोणतीही चूक नसती केली मला क्षमा मागावी लागेल. भावाची गरज पूर्ण करण्यासाठी मला काहीतरी त्याग करावा लागेल असे मला वाटते. एखाद्याला मदत करण्यासाठी मला वेळ द्यावा लागेल. मला त्यांच्यासाठी प्रार्थनेत वेळ घालावा लागेल. त्यांच्याकडे जावे लागेल. परमेश्वराच्या नावाने त्यांच्यापर्यंत पोहोचावे लागेल. याचा अर्थ असा असू शकतो की मी मागे बसून जगाला पाहू शकत नाही परंतु मला त्यात सामील व्हावे लागेल. तथापि जेव्हा मी इतरांवर माझ्यासारखे प्रेम करतो तेव्हा मी फक्त हे सिद्ध करतो की मी खरोखरच प्रभू येशू ख्रिस्ताचा आहे. पहिले योहान याचा 4:20. आज तुम्हाला काय आवडते? तुमचे देवावरचे प्रेम एवढे असावे का? तुम्ही त्याला जशी प्रार्थना करावी तशी प्रार्थना करता का? तुम्ही जसे असायला हवे तसे तुम्ही त्याच्या वचनात आहात का? असे लोक किंवा गोष्टी आहेत ज्यांनी तुमच्या जीवनात प्रथम स्थान मिळवले आहे. येशू कुठेतरी एखाद्या व्यक्तीच्या दुसऱ्या गोष्टीच्या किंवा स्वतःच्या जीवनाच्या निरंतर आहे किंवा दुसरा आहे? इतरांवरील तुमच्या प्रेमाबद्दल काय? हे सर्व तुमचे असू शकते का? आज मी तुम्हाला हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे की जर तुम्हाला खरोखरच परमेश्वराला संतुष्ट करायचे असेल तर फक्त दोन गोष्टी आवश्यक आहे. तू तुझा देव परमेश्वर याच्यावर पूर्ण अंतकरणाने, पूर्ण जीवाने, पूर्ण मनाने, पूर्ण शक्तीने प्रीती कर. आणि दुसरा आहे तू तुझ्या शेजाऱ्यावर तुझ्यासारखे प्रेम कर. त्याबद्दल काय? आणि हे समजण्यासाठी देवबाप आपल्याला सहाय्य आणि मार्गदर्शन करोत. आपण प्रार्थना करू. पवित्र प्रभू, तू आम्हाला प्रेमाची परिभाषा शिकवलेली आहेस. तू आम्हाला तुझा एकुलता एक पुत्र दिलेला आहेस. हे अगाध प्रेम तू आमच्यावरती केलेलं आहेस. तुझ्या प्रेमाला सीमा नाही, तुझ्या प्रेमाला मर्यादा नाही. तू सीमेपलीकडचं प्रेम केलेलं आहे. असीम कृपा तुझी आम्हा प्रत्येकांवरती झालेली आहे. अगाध प्रेमाचा तू आम्हाला एक धडा शिकवून दिलेला आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे, की तू तुझ्या एकुलत्या एक पुत्राला आमच्यासाठी बलिदान करण्यासाठी मागे पुढे बघितलं नाही. तू पापाचा द्वेष करतोस परंतु पाप्यांवरती तू प्रेम करतोस. आणि म्हणूनच परमेश्वर पित्या, आज आम्ही तुझ्या सान्निध्यात आलेलो आहोत. आज आम्हाला तुझं खरं प्रेम तू शिकव. आज आम्हाला तुझी खरी उदारता तू प्रकट तू कर. तू दयेचा सागर आहेस, तू कृपावान आहेस, तू सामर्थ्यवान आहेस. आणि हे समजण्यासाठी तू आम्हाला सहाय्य आणि मार्गदर्शन तू कर. पवित्र आत्म्याचा सहभाग आणि सहवास सदैव आमच्या सोबत तू असू दे. उपकार मानतो प्रभू, तू आमची प्रार्थना ऐकलीत. ही नम्र प्रार्थना आमचा उद्धारक प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात केलीत म्हणून तो ऐक. आमेन. Thank you.
आपणाला ह्या प्रवचनाद्वारे लाभ झाला असेल असा आमचा विश्वास आहे. तेव्हा आपले अभिप्राय आम्हाला पत्राद्वारे SMS द्वारे जरूर कळवा.
आमचा पत्ता लिहून घ्या. ॲडव्हेंटिस्ट वर्ल्ड रेडिओ जीवन ज्योती पोस्ट बॉक्स 1446 पुणे 411037 महाराष्ट्र इंडिया। मोबाईल क्रमांक 8010047865 व ईमेल आय डी घ्या mareatHIRSAMC@sudadventist.org। तसेच आम्ही आपल्या शंकेचे समाधान करण्याचा पूर्ण प्रयत्न करू। शिवाय आपल्या समस्या असतील, प्रार्थनेची गरज असेल, तर आम्हाला पत्राद्वारे अथवा SMS द्वारे किंवा व्हॉट्सअपद्वारे कळवा। आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करीत आहोत।
तर मंडळी, पुन्हा आपली भेट ह्याच वेळी ह्याच मीटर बँडवर। तोवर नमस्कार।
आमचा CDE नंबर लिहून घ्या। 1800832231। आमचा CDE नंबर लिहून घ्या। 1800832231।